सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत स्टॉक टाइम मध्ये आणि गप्पा सुरू आहेत प्राजक्ता माळी सोबत. सध्या तिचा शो लिव्हिंग फूड्स वर आपल्याला दिसतो आहे मस्त महाराष्ट्र आणि याविषयी आपण बोलतो आहोत. इतरही गप्पा सुरू आहेत आणि प्राजक्ता काय सांगशील, लॉकडाऊन फेज मध्ये आम्ही खूप व्हिडिओ बघितले तुझे आणि खूप हेल्दी अशा इन्स्ट्रक्शन्स इन्फॉर्मेशन टिप्स आम्हाला मिळाल्या. सो तू या सगळ्या बिझी स्केड्यूल मध्ये आता सगळं शूटिंग वगैरे परत सुरू झालंय, किती जमतंय फॉलो करायला?
हे बघ, दोन चार गोष्टी मी कधीच आयुष्यात सोडणार नाही, नो मॅटर वॉट मी कुठे आणि काय करते. ते म्हणजे गरम पाणी पिणं. मी त्यासाठी केटल माझ्याकडे सातत्याने असते. मी बाटली घेतच नाही, मी थर्मासच घेते विकत नाही. सो सातत्यानं थर्मास असतो, गरम पाणी कंपल्सरी असतं. आणि जेवणानंतर एक 45 मिनिटांनी पाणी पिणं वगैरे हे जे आहे ते सुद्धा मी अगदी काटेकोरपणे पालन करते, किंवा बसून पाणी पिणं वगैरे. व्हेजिटेरियन आहे आणि खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत की एखादा खूप स्पायसी खूप तेलकट वगैरे अशा गोष्टी मी नाहीच खात, किंवा बाहेरचं नाहीच खात इन जनरल. आता ती सवय लागली आपोआप शरीराला, त्यामुळे शरीर पण डिमांड करत नाही की आम्हाला जंक फूड खायचं आहे, असं होत नाही, ते नाहीच आहे म्हणजे. सो या गोष्टी मी जनरलच फॉलो करणार आहे आयुष्यात.
काही गोष्टी जर सगळ्यांनीच फॉलो केल्या तर आय थिंक खूप त्रास आणि खूप डिझीजेस कमी होतील आपले. आता तू म्हणालीस की या सर्व गोष्टी मी नाही खात, पण ट्रॅव्हल करताना हा शो करताना वेगवेगळ्या भागात जाऊन महाराष्ट्राच्या जे तू आतापर्यंत एक्सप्लोर आधी केलं असेल कदाचित, पण नव्याने एक्सप्लोर झाल्या असतील, तर नवीन महाराष्ट्र कळला का या शो मधून?
अर्थात म्हणजे हा पण एक कोर थॉट आहे या शोचा की आपण आपला प्रदेश आहे ना फारसा फिरत नाही. आपल्याला विचारलं कुठे फिरायचं आहे तुम्हाला, कुठे आवडेल जायला, तर आपण अशी भली मोठी लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड किंवा फार फार तर हिमाचल किंवा साऊथ इंडिया असं आपण नावं घेऊ, पण आपण असं कधी झालं तोंडातून निघणार नाही मला माझं महाराष्ट्र फिरायचं आहे असं होतच नाही. आणि बघायला गेलं तर आपल्याला आपल्याच प्रदेशाविषयी फारशी माहिती नसते. सो माझंही अगदीच असं होतं, कारण शूटिंग आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खूप महाराष्ट्रात फिरले, पण सकाळी जाऊन रात्री घरी यायचं. या धर्तीवर आम्ही कार्यक्रम आणि शूटिंग करायचो. सो गेलोय त्या ठिकाणी, जरा आणखी एक दोन ठिकाणं जाऊन बघितली, तिकडच्या मंदिरात जाऊन पाया पडून आलं, असं कधीच होत नाही. सो मला खूप कितीतरी गोष्टी, म्हणजे मी हे वाक्य किमान कार्यक्रमात 7-8 बोलले की ओ माय गॉड, हे मला माहीतच नव्हतं, असे रिएक्शन खूपदा आलेले आहेत. काही माहीत असणाऱ्या गोष्टी, काही माहीत नसणाऱ्या गोष्टी, त्या त्या शहराचं वैशिष्ट्य, परंपरा, खाद्य संस्कृती, लोकलाईट्सची मी गप्पा मारतीये त्या शो मध्ये. सो त्या लोकांच्या मनातल्या भावना, अशा बऱ्याच गोष्टींचं संमिश्र मिश्रण म्हणजे हा शो आहे.
क्या बात आहे, आणि खरंच लोकांना आवडतो आहे शो मस्त महाराष्ट्र. सो गप्पा अशा सुरू राहतील प्राजक्ता सोबत, कुठेही जाऊ नका, 93.5 रेड एफएम बजाते रहो.